आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे। 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत। यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत। शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली। शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही। शेतकरी हेच देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय। किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली। यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली। दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत। ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे। राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं। जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला। सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला। काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे। न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला। हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली। त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे। काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली। या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते। या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिख बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला। प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे। याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातल्या कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळालाय. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.